पंढरपुरात आज चैत्र यात्रेचा सोहळा, एकादशी निमित्त भक्तांची भीड। महाराष्ट्र मोबाईल वाणीकरिता दिनकर पातुरकर। पंढरपुरात आज चैत्र शुद्ध एकादशीचा सोहळा साजरा होत आहे। श्री विठ्ठल रखमणीच्या दर्शनासाठी आज सुमारे 2 लाखाहून अधिक वारकरी पंढरीत दाखिल झाले। टाळ मृदंगाच्या गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमल्या गेली। गेल्या 2 दिवसापासून पंढरीत दिंड्यासह वारकरी दाखिल होत आहेत। शनिवारीही दिंड्या दाखिल होत होत्या। विशेषतः चंद्रभागा नदी नगर प्रदक्षिणा मार्ग 65 एकर परिसरासह सर्वत्र वारकऱ्यांची गर्दी आहे। दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने पहाटेपासून नदी तीरावर स्नानासाठी झुगूट पाहायला मिळाली। धन्यवाद महाराष्ट्र मोबाईल वाणीकरिता दिनकर पातुरकर।